नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवीं ऐश्वर्या नायर तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज सरदार वल्लभभाई पटेल हांच्या जयंती दिसा राष्ट्रीय एकचार दीस उत्सवात वांटो घेतले. आयज देशभरात दिवाळीचो सण व्हडा उमेदीन मनयतात. केंद्रीय घरमंत्री अमित शाह आयज गुजराताच्या 2 दिसांच्या दौऱ्यार आसात. देशाचे पहिले उपप्रधानमंत्री आणि घरमंत्री सरदार वल्लभभाई पटेल हांच्या जयंती निमतान आयज राष्ट्रीय एकचार दीस मनयतात. निवृत्ती वेतन आणि निवृत्ती वेतन कल्याण खात्यान अंदू 1 जुलै सावन केंद्र सरकाराच्या कर्मचाऱ्यांक म्हारगाय भत्तो आणि निवृत्ती वेतन धारकांक म्हारगाय आधार हप्त्याची अधिसुचोवणी केल्या. आता खबरो विस्तारान. आयज राष्ट्रीय एकचार दीस. दर वर्सा 31 ऑक्टोबराक भारताच्या स्वातंत्र्याच्या संघर्षातले एक मुखेल व्यक्ती आणि देशाचे पहिले उपप्रधानमंत्री आणि घरमंत्री सरदार वल्लभभाई पटेल हांच्या जन्मदिसा निमतान हो दीस मनयतात. राष्ट्रीय एकचार दीस विंगड विंगड राज्यांक एकठांय हाडून एकूच राष्ट्र तयार करपाच्या तांच्या यत्नांची याद करून दिता आणि देशातल्या लोकांमध्ये एकचाराची भावना वाढयतात. उपवादात्मक फुडारपण आणि राष्ट्रीय एकात्मकते खातीर वचनबद्धते खातीर नामना मेळयल्ल्या सरदार वल्लभभाई पटेलाची भारताचो आयन मॅन म्हणून मोगान याद काढतात. आयज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी गुजरातातल्या केवाडिया हांगच्या एकता नगरातल्या एकतायेच्या पुतळ्याक फुलांचो हार ओपतले आणि श्रद्धांजली भेटयतले आणि तांचे उपरांत राष्ट्रीय एकता दिसाचो उत्सव जातलो. एकता दीस प्रतिज्ञापत्र ते एकता दीस परेडाचे साक्षीदार जातले. जातूंत 9 राज्यांतले 16 मार्चिंग पंगड आणि 1 UT पुलीस, 4 केंद्रीय सशस्त्र पुलीस दळ, NCC आणि मार्चिंग बँड आसतले. NCGचे हेलमार्क कंटेजंट, BSF आणि CRPF बायला दादले दुचाकीचो डेअर डेव्हिल सादरीकरण, BFFच्या सादरीकरण मार्शल आर्टाचे संयोजनाचे प्रयोग, शाळेतल्या भुरग्यांचं पाईप बँड सादरीकरण आणि भारतीय वायुसेनेचं सूर्य किरण फ्लायपास्ट सादरीकरण हाचो आस्पाव असा. आयज आयन मॅन सरदार वल्लभभाई पटेल हांच्या जन्मदिसाक आयज राष्ट्रीय एकचार दीस उत्सवात प्रधानमंत्री वांटो घेतले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी आयज सकाळी नवी दिल्लीतल्या पटेल चौकाचेर सरदार वल्लभभाई पटेल हांच्या पुतळ्याक फुलांची श्रद्धांजली दिली. उपराष्ट्रपती जगदीप धनखड ह्या खिणार हाजीर आशिल्ले. तांणी फुलांची श्रद्धांजली तांकां ओपली. राष्ट्र सरदार वल्लभभाई पटेलांचो वाढदीस राष्ट्रीय एकचार दीस म्हणून मनयता. वेगवेगळ्या राज्यांक एकठांय हाडून एक राष्ट्र तयार करपाचे हेत तांच्यांनी मुखार दवरले. फाल्यां झारखंडात दुसऱ्या टप्प्याच्या वेंचणुके खातीर उमेदवारी फाटी घेवपाचो निमाणो दीस. ह्या टप्प्या खातीर 634 उमेदवारांनी अर्ज भरल्यात. दुसऱ्या टप्प्यात 20 नोव्हेंबराक 38 मतदारसंघांनी मतदान जातले, जाल्यार पहिल्या टप्प्यात 43 मतदारसंघांनी 13 नोव्हेंबराक मतदान जातले. 23 नोव्हेंबराक मतमेजणी जातली. दिवाळी आणि छठ पुजेच्या सणाच्या हंगामात प्रवाशांची अतिरिक्त धावपळ व्यवस्थापन करपा खातीर दक्षिण मध्य रेल्वे 850 परस चड खाशेल्यो गाडयो चलयता. तशेंच सणाच्या हंगामात गर्दी व्यवस्थापन करपाच्या आनी प्रवाशांची सुरक्षितताय सुनिश्चित करपाची विस्तारान व्यवस्था केला. SCR अधिकाऱ्यांनी प्रवाशांचे व्यवस्थापन करपा खातीर आणि प्रवाशांची सुरक्षितताय सुनिश्चित करपा खातीर विस्तारण व्यवस्था जाहीर केल्या. सिकंदराबाद, हैदराबाद, काचीगुडा, विजयवाडा, तिरुपाटी ह्या मुखेल रेल्वे स्टेशनांचेर कमांड अँड कंट्रोल सेंटराच्या गर्दीचेर नियंत्रण दवरपा खातीर आणि रात दीस रेल्वे सेवा वेळार पावपाची खात्री करपा खातीर खाशेले कोठ्यो स्थापन केल्यात. त्या भायर CSR अधिकाऱ्यांनी सध्याच्या गाड्यांची चढ प्रवाशी व्हरपा खातीर अतिरिक्त डबे जोडपाची व्यवस्था केला. त्या भायर तांणी अतिरिक्त तिकेट बुकींग काउंटर हेल्प डेस्क स्थापन केला आणि स्टेशनाचेर जावपी धावपळ हाताळपा खातीर चड नितळसाण कर्मचारी आणि तिकीट तपासणी कर्मचारी नेमल्यात. भारतीय हवामान खात्यान आयज तामिळनाडू, पुड्डुचेरी, कराईकल, केरळ आणि माही आणि दक्षिण कर्नाटकात उटंगराचो पाऊस पडपाचो अदमास उक्तायला. कोकण, गोय, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि रायलसीमाचेर एक सुरे सुवातेर वीज पडपा वांगडाच गडगड येवपाचो अदमास हवामान खात्यान उक्तायला. फुडल्या एका सप्तकाक वायव्य भारत आनी मध्य भारताच्या कांय वाठारांनी सामान्य परस चड तापमानाची प्रवृत्ती चालूच उरपाची शक्यताय आसा अशी म्हायती हवामान खात्याकडल्यान कळ्या. दिवाळी हो उत्सव आयज उत्तर प्रदेशात धार्मीक उमेदीन मनयतात. काल राज्यात अयोध्येतल्या सरयू न्हंयेतल्या देगेर तांचो भव्य उत्सव जालो. ह्या वेळार केंद्रीय सांस्कृतीक आनी पर्यटन मंत्री गजेंद्र सिंग शेखावत, राज्याचे मुखेलमंत्री योगी आदित्यनाथ आनी हेर मानेस्त हांचे वांगडा हजारांनी भक्त हाजीर आशिल्ले. अंदू 22 जानेवारीक 500 वर्सांनी कळाव सोसल्या उपरांत भगवान राम नव्यान बांदिल्ल्या देवळांत परतले म्हणून अयोध्ये खातीर हे वर्स खाशेले आनी दैवी अशें मुखेलमंत्री योगी आदित्यनाथ हांणी सांगले. राम जन्मभूमी चळवळी खातीर आपले पुराय जिवीत ओपिल्ल्या लोकांचो ते उगडास काडलो. भारताविशयी संवसाराची वृत्ती बदल्ला अशें केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंग शेखावत हांणी सांगले. देश ज्या वेगान फुडें वता तांचे कडेन पुराय संवसाराचें लक्ष फकत भारता कडेन गेलां. केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंग शेखावत हांणी श्री राम देवळांत पुजा अर्पण करून सरयू आरतींत वांटो घेतलो. दिपोत्सवा पयलीं तांणी पर्यटन ऍप सुरू केलो आनी अयोध्या नगराध्यक्षांत बरयल्लें पुस्तकूय उजवाडाक हाडलें. अयोध्येतल्या सरयू न्हंयच्या घाटार 25 लाखां परस चड मातयेचे दिवे लावन राज्य सरकारान संवसारीक विक्रम केलो. महाराष्ट्रात उमेदवारांची चौकशी केल्या उपरांत महाराष्ट्र विधानसभा वेंचणुके खातीर 288 मतदारसंघा खातीर वट्ट 7500 उमेदवार रिंगणात आसात. 917 उमेदवारांची उमेदवारी अवैध थारला. नंडीत लोकसभा पोटवेंचणुके खातीर 22 उमेदवारांचे उमेदवारी चौकशी उपरांत वैध थारल्या. सोमारा 4 नोव्हेंबर मेरेन नामांकनां फाटी घेवंक मेळटात. राज्यात मतदान 20 नोव्हेंबराक जातले आनी मतमेजणी 23 नोव्हेंबराक जातली. सुमार 9,70,00,000 मतदार राज्यात आसात. दिल्ली एनसीआरातल्या हवेचो दर्जो सामको खाला देंवला. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या म्हणण्या प्रमाण आयज सकाळी दिल्लीचो हवेचो दर्जो निर्देशांक 328 जाला. फाल्यां सावन शेनवारा मेरेन हवेचो दर्जो सकयल्या वर्गात आसपाची शक्यताय भारतीय हवामान खात्यान उक्तायला. फटाके आनी कोंडाच्या उज्याक लागून अतिरिक्त उत्सर्जन जाल्यार आयतारा आनी शुक्रारा हवेचो दर्जो खर वर्गात पावूं येता अशें तातूंत म्हळां. 0 ते 50 हाचे मदलो हवेचो दर्जो निर्देशांक बरो, 51 ते 100 समाधानकारक, 101 आनी 200 मध्यम जाल्यार 201 आनी 300 वायट आनी 301 ते 400 खूब वायट अशें मानतात. 401 ते 450 म्हळ्यार 450 मदीं EQI आसल्यार खर मानतात. केंद्रीय घरमंत्री अमित शाह आयज गुजरातच्या 2 दिसांच्या दौऱ्यार आसात. सकाळी मंत्री शाह बोटावड्यात आशिल्ल्या सालंगपुरातल्या नामनेच्या काष्टभंगजान हनुमानजी देवळांत श्री गोपालनंद स्वामी यात्री भवनाचें उक्तावण करतले. 200 कोटी रुपयांच्या खर्चान बांदिल्ले हे नवे गॅस्ट हाऊस सगळ्या अत्याधुनीक सुविधांनी सज्ज आसतले आनी तातूंत 1100 कुडी आसतल्यो. फाल्यां मंत्री शाह अहमदाबादांतल्या पिराणा कोयर उडोवपाचो सुवातेर राज्यांतल्या सगळ्यांत व्हडल्या कोयराक उर्जा करपाच्या कारखान्याचें उक्तावण करतले. PPP मॉडेलाचेर 375 कोटी रुपयांच्या खर्चान बांदिल्ल्या ह्या प्लांटांत दिसाक 1000 मॅट्रीक टन गन कोयरांतल्यान 15 मेगावॉट्स उर्जा तयार करपाची तांक आसा. बिहारांत तारारी, इमामगंज, बेलागंज आनी रामगड अशा 4 विधानसभा मतदारसंघांनी पोटवेंचणुके खातीर वट्ट 38 उमेदवार मळार आसात. ह्या 44 वैध उमेदवारी पत्रां फाटी घेवपाच्या निमण्या दिसा 6 उमेदवारांनी पोटवेंचणुके खातीर उमेदवारी फाटी घेतल्यात. बेलागंज विधानसभा मतदारसंघात सगळ्यांत चड उमेदवार आसात. थंय 14 उमेदवार पोटवेंचणुकेंत वेंचणूक थारयतले. भोजपूर जिल्ह्यात तारारी विधानसभा मतदारसंघात 10 उमेदवार जाल्यार गया जिल्ह्यातल्या प्रतिष्ठीत इमामगंज जाग्यार 9 उमेदवार लढो दितात. कैमूर जिल्ह्यातले एकमेव पोटवेंचणुकेच्या जाग्या खातीर 5 उमेदवार रिंगणात आसात. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो.